अध्याय आठवा. माझी प्रकृती सुधारल्यानंतर रॅमसे, जेफ आणि मी पूर्व दिशेला पूर्ववत आगेकूच करू लागलो. त्या काळी कमीत कमी पैसे बाळगून तशा बिकट परिस्थितीत प्रवास करणारा एक मोठा गट होता. या पर्यटकांपैकी बहुतांश धाडसी होते, तर अनेकांना अध्यात्मात रुची होती. कित्येक वेळा अत्यंत अनपेक्षित ठिकाणी अशा लोकांची आमची भेट होत असे. एर्झेरममध्ये रॅमसे आणि जेफ यांना असाच एक पर्यटकांचा गट भेटला. या लोकांच्या विनंतीवरून एका कंपनीचा बसचालक त्यांना तेहरानपर्यंत विनामूल्य न्यायला तयार झाला होता. बस सामानाने अर्धी भरली होती, म्हणून काही प्रवाशांकरिता आत भरपूर जागा होती. अशा प्रकारे त्यांच्यासोबत तुर्कस्तानाची सीमा ओलांडून आम्ही इराणमध्ये प्रवेश केला. सीमेवरील भव्य इमिग्रेशन इमारतीत शिरल्यावर इराणच्या शहाचा म्हणजे राजाचा पूर्ण भिंती एवढा फोटो आमच्या नजरेत भरला. त्याहीपेक्षा अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटची सूचना वाचून आम्ही सावध झालो. मोठ्या अक्षरातील सूचनेद्वारे अमेरिकन नागरिकांना सक्त ताकीद देण्यात येत होती की इराणमध्ये हशीश बाळगणे, त्याची नेआण करणे अथवा ते विकणे हा मोठा गुन्हा असून त्याकरिता मृत्यूदंडही दिला जाऊ शकतो. कोणाला अटक झाली तर स्टेट डिपार्टमेंट त्याबाबतीत काहीच करू शकणार नाही. इमिग्रेशनच्या कागदपत्रांच्या कामात उशीर झाल्यामुळे आम्ही बसमध्येच बसून राहिलो. संध्याकाळची वेळ होती. लवकरच आतील विदेशींना खिडक्यांमधून पाहण्याकरिता लहान मुलांचा एक घोळका बसभोवती जमा झाला. त्यांचे कपडे जरी फाटके तुटके असले तरी मुले दिसायला मात्र सुंदर होती. मी एका 4 वर्षांच्या चिमुरड्याकडे पाहून हसलो, पण आश्चर्य, उलट त्याने माझ्याकडे असा एक जळजळीत द्वेषपूर्ण कटाक्ष टाकला, माझा श्वासच रोखला गेला. इतक्या लहान मुलामध्ये एवढा द्वेष कसे काय शक्य आहे? त्याचा तो कटाक्ष नंतर नेहमी माझ्या स्वप्नात येऊ लागला. लहान मुलांवर असे संस्कार किती सहज घडतात हे लक्षात येताच मला भीतीच वाटू लागली. कुटुंब आणि सभोवतालचे वातावरण यामुळे विवेकबुद्धी विकसित होण्याआधीच ते कोणावरही प्रेम अथवा कोणाविषयी द्वेष भय व्यक्त करू शकतात. आम्ही आता तब्रीज या पुरातन नगरात आलो. एके दिवशी सहज रस्त्यावरून फिरत असताना एका प्रेमळ कुटुंबाने मला त्यांच्या घरी यायचे आमंत्रण दिले. त्यांचे घर बेताचेच होते, विटांनी बांधलेल्या 2 छोट्या खोल्या. कुटुंबातील स्त्रिया गेली अनेक वर्षे एकाच पर्शियन किंवा इराणी गालिचावर काम करीत होत्या. आईसोबत मुली जमिनीवर बसून ती मौल्यवान कलाकृती तयार करीत होत्या. अत्यंत कौशल्यपूर्वक केलेल्या त्या रचनेत एका चौरस इंचात 250 हून अधिक गाठी असाव्यात. नैसर्गिक विविध रंगांनी रंगविलेल्या त्या लोकरीचे रंग तात्काळ डोळ्यात भरत होते. लाल, निळा, हिरवा, नारिंगी, पिवळा, पांढरा आणि जांभळा इत्यादी विविध प्रकारचे रंग वापरून हा परिवार अत्यंत कौशल्यपूर्वक टाके भरित होता. त्यांचे आदरातिथ्य इतके साधे पण प्रेमळ होते. मी स्वतःला त्या कुटुंबियांपैकी एक समजू लागलो. त्यांना इंग्रजीचा गंधदेखील नव्हता, पण त्यामुळे काहीच अडत नव्हते. भोजनाची वेळ होती. सर्व पुरुष मंडळी खाली बसली होती. मलासुद्धा त्यांनी जेवणाचे आमंत्रण दिले. प्रथम त्यांनी एक सुंदर प्रार्थना म्हटली, नंतर भाकरी आणि चहा घेतला. आम्ही आनंदाने भोजनाचा आस्वाद घेत असताना त्यांचा 10 वर्षांचा मुलगा आनंदाने हसत आत आला. हर्षभरित अभिमानाने त्याने आपली झाकलेली मूठ उघडली. त्यात घरच्या पडवीतील खजुराच्या झाडाचा खजूर होता. माझ्याजवळ येत त्याने ते रसभरित फळ माझ्या हातात ठेवले. सर्व हसले व माझ्या भाग्याची स्तुती करू लागले. दिवसातून 5 वेळा हे कुटुंब हातातील सर्व कामे सोडून अल्लाहची आणि मक्केच्या पवित्र नगरीची प्रार्थना करीत होते. या नम्र जीवांचा स्वाभाविक भक्तिभाव पाहून माझे हृदय हेलावले. या अनुभवाकरिता मी परमेश्वराला धन्यवाद दिले. एका स्वच्छंदी आणि अनोळखी व्यक्तीवर इतकी दया दाखविल्याबद्दल मी त्या कुटुंबालाही धन्यवाद दिले. इराणच्या गूढ प्रदेशातून आमची बस पुढे जाऊ लागली. दृष्टी जात होती तिथपर्यंत सपाट कोरडे वाळवंट चारही दिशांना पसरलेले होते. जीवसृष्टीची चाहुली नव्हती. अशा अवस्थेत अनेक तास गेले. वेळोवेळी वाळूचे पर्वत किंवा लहान मातीची घरे दूरवरून दृष्टीस पडत होती. दिवसातील थंड वेळात आणि संपूर्ण रात्रभर प्रवास झाला. एके रात्री आकाशात चंद्र नव्हता. अमावस्येची रात्र होती ती. क्षितिजापर्यंत सर्व दिशांना असंख्य तारे चमकत होते. आम्ही सर्वजण बसच्या खिडकीतून हे सृष्टी सौंदर्य केवळ मोहित होऊन पाहत होतो. माझ्या सहप्रवाशांनी मला हार्मोनिका वाजवण्याची विनंती केली. त्या तारकांच्या अथांग समूहाकडे पाहत मी एक गाणे वाजवू लागलो. माझ्या परमेश्वर प्राप्तीतील प्रामाणिक प्रयत्नांना दर्शविणारे हे एक सहज स्फुरलेले गाणे होते. त्या वाद्यात मी माझा संपूर्ण जीव ओतला. माझे करुण गाणे वाजत असताना बस शांत होती. गाणे संपताच सर्वांनी प्रशंसा केली. मी वळून पाहिले तर मला अनेकांचे डोळे प्रेमाश्रूंनी डबडबलेले दिसले. जेफने हसत पाठीमागून माझी पाठ थोपटली. पुढे बसलेल्या रामसेने अंगठा दाखवून पसंती व्यक्त केली. मी नमलो. मला खरे तर हार्मोनिका नीट वाजवताही येत नाही याची जाणीव असल्यामुळे मी परमेश्वर आणि ओपालोकातील जिमीला धन्यवाद दिले. इराणच्या वाळवंटातून प्रवास करीत असतानाच माझ्या आईवडिलांविषयी वाटणाऱ्या काळजीने माझे हृदय भरून आले. अनेक आठवड्यांपासून ते माझ्या घरी परतण्याची वाट पाहत असावेत आणि अथेन्स सोडल्यापासून त्यांनी माझी काहीच हालहवाल ऐकले नव्हते. ते बिचारे अत्यंत दुःखी झाले असणार. मी त्यांना पत्र का बरे लिहिले नाही? वास्तविक असे होते, पत्र कसे लिहावे हेच मुळी मला समजत नव्हते. खडतर दुर्लंग्य प्रवास करीत भारतात जाण्याचा माझा निर्धार मी कोणत्याही शब्दात व्यक्त केला असता तरीसुद्धा त्यांचे काळीज फाटणारच होते. मी काय करावे? परमेश्वर प्राप्ती या एकाच ध्येयाकरिता मी आता जगत होतो. मी त्याची उपेक्षा केली असती तर मला माहीत होते की माझे जीवन अर्थहीन झाले असते. माझ्या आईवडिलांनी त्यांच्या तीन मुलांच्या कल्याणाकरिता आपले संपूर्ण जीवन वेचले. दोघेही गरीब जू कुटुंबातील होते. त्यांचे आईवडील लिथुएनिया, रोमेनिया, रशिया, पोलंड या देशांमधून धार्मिक अत्याचाराला कंटाळून निर्वासित होऊन पडले होते. आमच्या माहितीप्रमाणे जे काही नातेवाईक तिथेच राहिले त्यांना नाझींनी ठार मारले होते. माझ्या आईचे बालपण अत्यंत खडतर होते. तिच्या लहानपणीच तिचे वडील गेले. त्यानंतर लगेच तिच्या मोठ्या बहिणीवर एका गल्लीत हल्ला झाला. त्यात ती आयुष्यभरासाठी पंगू झाली. आपली आजारी आई, मोठी पंगू बहीण आणि एका लहान बहिणीचा उदरनिर्वाह चालवण्याकरिता आईला लहानपणीच कष्ट करावे लागले. परंतु जे काही तिला परमेश्वराने दिले ते तिने प्रसन्नपणे आणि कृतज्ञपणे स्वीकारले. पुढे आपला पती आणि मुलांची तिने अहोरात्र सेवा केली. असे असूनही आपल्या पूर्वाश्रमीच्या कुटुंबाला ती कधीच विसरली नाही. जितकी शक्य होईल तितकी मदत ती वेळोवेळी शांतपणे पाठवित असे. आपल्या तिन्ही मुलांचे संगोपन करण्याव्यतिरिक्त सर्व गृहकार्ये, साफसफाई करणे, कपडे धुणे, इस्त्री करणे, बाजार करणे आणि दररोज संध्याकाळी एक अत्यंत रुचकर मेजवानी बनविणे, इतके सर्व काही ती एकटी करीत होती. आई सडपातळ आणि तेजस्वी होती. अत्यंत टापटीप नीटनेटकी वस्त्रे ती घालायची. माझ्या मित्राच्या आईवडिलांना आईचे सौंदर्य आणि तिच्या वागण्यातील आकर्षकता पाहून खूपच आश्चर्य वाटत असे. इतरांना मदत करण्याची तिची वृत्ती आपल्या कुटुंबाबाहेरही दिसून यायची. मला एवढे स्मरते की ती आनंदाने आणि स्वेच्छेने अनेक सेवाभावी संस्थांमध्ये जाऊन सेवा करीत असे. विशेष करून निधी गोळा करण्याकरिता तिने अनेक नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले. मी आणि माझे भाऊ विशेष जागरूक राहत होतो, कारण अचानक ती आमची खेळणी अथवा कपडे एका सेवाभावी संस्थेला, गुडविलला देऊन तर टाकणार नाही ना. आमच्या पूर्ण आयुष्यात तिने कृतज्ञपणा व्यक्त करण्याचे महत्त्व ठासून सांगितले. मी कोणा मित्राच्या घरी जेवलो तर मी त्यांच्या आईवडिलांना धन्यवाद दिले की नाही याविषयी ती मला नेहमी विचारायची. ज्यांनी माझ्यासाठी काही केले त्या सर्वांना धन्यवाद देण्याबद्दल ती खात्री करून घेई. लहान मुले काही वाईट प्रवृत्ती दाखवितात, त्यापैकी कृतज्ञपणा तिला सर्वात जास्त नाराज करायचा. त्याबरोबर आमचे सर्व हट्ट पुरवून तिला आम्हाला बिघडवायचेही नव्हते. प्रत्येक वेळी आम्हा भावंडांना काहीतरी भेटवस्तू मिळाली की ती म्हणायची, यामागील भावना महत्त्वाची आहे, वस्तू नव्हे. तिचे वैयक्तिक आचरणही तसेच होते. एखादा मौल्यवान दागिना असो अथवा एखादे साधे फूल, दोन्हीतही तितकाच आनंद ती प्रकट करीत असे. यावरून सुख हे त्या विशिष्ट भौतिक वस्तूमध्ये नसून ते देण्यामागील प्रेम भावनेत असते याची शिकवण तिने दिली. आम्ही जे काही चांगले करायचो त्याचा तिला प्रचंड अभिमान वाटे. परिणाम लहान असो वा मोठा, जोपर्यंत आमचे प्रयत्न प्रामाणिक होते तोपर्यंत ती आनंदी राही. तिने आमची निस्वार्थ सेवाच वारंवार प्रकट केली. ज्यावेळी माझा खांदा निखळला त्यावेळी काही क्षणातच इस्पितळात नेण्यासाठी ती हजर होती. शस्त्रक्रियेनंतर पलंगाशेजारी प्रथम मी ज्या व्यक्तीला पाहिले ती होती माझी आई. त्यावेळी खोकत खोकत मी तिला विनंती केली, आई तुझी सिगारेट, मला खूप त्रास होत आहे. त्यावेळच्या अमेरिकन स्त्रियांच्या फॅशनप्रमाणे माझी आई 15 वर्षांपासून दररोज 2 सिगारेटची पाकिटे ओढीत असे. त्याचा मला त्रास होतो हे जाणून तिच्या हृदयाला प्रचंड वेदना झाल्या. तिने लगेच सिगारेट विझवली. तिचे डोळे अश्रूंनी भरून आले. लज्जित होऊन ती माझ्या पलंगाजवळ आली आणि गाल कुरवाळीत म्हणाली, बाळ रिची, जर माझ्या सिगारेट ओढण्यामुळे तुला त्रास होत असेल तर संपूर्ण आयुष्यात मी सिगारेटला स्पर्शसुद्धा करणार नाही. तिने पुन्हा कधीच सिगारेट ओढली नाही. अनेक बाबतीत माझ्या वडिलांचे जीवन आईप्रमाणेच होते. घरी अन्नाची वानवा असल्याकारणाने त्यांना वयाच्या 15व्या वर्षी शाळा सोडावी लागली. अमेरिकेतील मोठ्या मंदीच्या वर्षात त्यांच्या आईवडिलांना मदत करण्याकरिता त्यांना अपार कष्ट सोसावे लागले. त्यानंतर एक विवाहित गृहस्थ म्हणून त्यांनी परिश्रमपूर्वक त्यांचे वृद्ध आईवडील, आजारी सासू आणि स्वतःचे कुटुंब अशा सर्वांना सांभाळले होते. सांपत्तिक समस्या जणू काही त्यांच्या 5वीलाच पुजल्या होत्या. 1958 जेव्हा मी 7 वर्षांचा होतो त्यावेळी माझे वडील आणि आयरविंग काका यांनी त्यांच्याकडील सर्व संपत्ती एका नवीन व्यवसायात गुंतवली. फोर्ड कंपनीच्या नव्या एडसेल या गाडीचे ते शिकागो शहरातील सर्वात मोठे डीलर झाले. पण एडसेल गाडीची विक्री ठप्प झाली. ही गाडी म्हणजे मोटारीच्या विक्री इतिहासातील सर्वात कुप्रसिद्ध आणि मोठी नुकसानकारक ठरली. परिणामतः माझे वडील सर्व काही घालून बसले. त्यांचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला. त्यावेळी आम्हाला दारिद्र्यातून वाचवण्याकरिता त्यांनी दिवसातून अनेक तास केलेले श्रम व संघर्ष मी पाहिलेला आहे. आपल्या मुलांच्या संगोपनाबरोबरच माझ्या वडिलांना खेळाचाही नाद होता. ते आमच्याबरोबर खेळायचे, तसेच फुटबॉल व बेसबॉल खेळ पाहण्यासाठी आम्हाला घेऊन जायचे. त्यानंतर त्यांनी गाड्या दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. कालांतराने ते बरेच श्रीमंत झाले. तरी देखील मी वयाच्या 15व्या वर्षापासून शाळा सुटल्यानंतर आणि सुट्टीच्या दिवशी अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या. मला माझ्या आईवडिलांवर बोजा व्हायचे नव्हते. हा गुण देखील मी त्यांच्याच आचरणातून शिकलो होतो. मी घर सोडून कॉलेजात दाखल होण्याच्या 1 दिवस आधी माझ्या वडिलांच्या भावना उंचमळून आल्या. ते म्हणाले, रिची चल जरा गाडीतून फिरून येऊ. आम्ही हायलँड पार्कच्या शेरवूड फॉरेस्ट परिसरातील शांत रस्त्यातून फिरू लागलो. लहान मुले आवाज करीत खेळत होती. माझे वडील म्हणाले, बेटा मी आहे तोपर्यंत सदैव तुझ्या पाठीशी आहे. त्यांनी गाडी थांबवली. माझा हात त्यांच्या हातात घेऊन कापऱ्या स्वरात ते म्हणाले, तुझा पिता म्हणून मला अपेक्षा आहे की तू खूप यशस्वी होशील. पण तू यशस्वी होशील अथवा होणार नाहीस. पाप किंवा पुण्य करशील किंवा अगदी माझ्याशी कृतज्ञपणे वागशील. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेमच करीन आणि तुझ्या पाठीशी राहीन. हे वचन मी जिवंत असेपर्यंत पाळेन किंवा त्याच्यासाठी मरणही पत्करेन. कृपया तू हे कधीच विसरू नकोस. थक्क होऊन मी निमूटपणे ऐकत राहिलो. मला खात्री होती की ते दिलेले वचन नक्कीच पाळतील आणि झालेही तसेच. त्यांनी आपले वचन पाळले, परंतु त्यांना कल्पनाही करता येणार नाही एवढा मी त्यांचा अंत पाहणार होतो. एका गावाबाहेरील डोंगरावर बस थांबली आणि माझी स्मृतीशृंखला तुटली. मी माझी पिशवी उचलली, त्याचे बंद सोडले आणि एक पेन व इराणी अंतर्देशीय पत्र बाहेर काढले. आई वडिलांना माझ्या मनातील निर्धार स्पष्ट करून सांगण्याची आता वेळ आली होती. तीर्थरूप आई वडिलास, माझे सर्व काही ठीक चालले आहे. माझा मार्ग कधीकधी बऱ्याच खाच खळग्यांनी भरलेला असला तरी वास्तविक चांगला आहे. बऱ्याच विचारांती मला असे वाटते, जे काही करण्याची माझी फार दिवसांची इच्छा होती ते करण्याची वेळ आता आली आहे. या निर्णयामागे मी पुष्कळ मनन आणि चिंतन केले आहे आणि हाच योग्य मार्ग आहे हे मला निश्चित वाटत आहे. संपूर्ण विश्वात लोक जीवनाकडे विविध झरोक्यातून पाहत असतात. जवळजवळ 20 वर्षे मी एका पाश्चात्य मनुष्याच्या दृष्टिकोनातून जीवन पाहत आहे. पाश्चात्य संस्कृतीचे नियम, तत्त्वज्ञान, धर्म, कला, जीवनपद्धती मी पाहिली आणि अनुभवली आहे. आता मी पूर्वेकडील जीवन कसे असेल याचा अनुभव घेणार आहे. हे सर्व मी माझ्या भूतकाळापासून सुटका करण्यासाठी करीत नसून एक दुसरे जीवन अनुभवण्याकरिता करीत आहे. ही एक अशी गोष्ट आहे जी मला शाळेत कधीही शिकविणार नाहीत. शाळेतील याविषयीचे शिक्षण पूर्वग्रह दूषित असते म्हणून मी पूर्वेला जात आहे. याहून सरळ शिक्षण ते काय असणार? तुम्हाला आणखीन काळजीत टाकण्यासाठी मी असे करीत नाही. कृपा करून अधिक काळजी करू नका. तुमच्या अपेक्षेप्रमाणे मला वारंवार पत्र लिहिणे शक्य होणार नाही. कधीकधी तर मला साधे पोस्ट ऑफिसही दृष्टीस पडत नाही. गॅरी आता माझ्यासोबत नाही, तो इस्रायलला गेला आहे, पण मला नेहमीच मित्रांची संगत लाभत आहे. तेथील माझ्या मित्रांना आणि नातेवाईकांना माझा प्रणाम सांगा. आपला रिचर्ड. पत्रावर इराणचा शिक्का होता, मात्र प्रत्युत्तरासाठी पत्ता नव्हता.